माफी किया पैकारा माझी घरी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताची सागरा प्रदक्षिणा किपे अया वही लिया गति मांगा आतु पवनु तो पंडुसुता शस्त्रधरा समस्ता माझी श्री राम तुम्ही जेने साकडलिया धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करून दुसरे विजय लक्ष्मी एक मोहरे केले तरी पाठी उभे ठाकूरनी सुरेली प्रताप लंकेश्वराची दिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिसली भूता जेने देवांचा मानू दिवसीला धर्माशी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदयला सूर्य धोका तो हाती येऊ परजितया आसू रामचंद्र मी जानकी कांतू वकर मी पुच्छवंतू जळ जरा माझी भगवंतांच्या आपल्या स्वतःच्या विकृती सांगितल्या त्याच्यामध्ये रामशस्त्रभृतामहम अशी आपली स्वतःची विभूती सांगितली हाती येऊ परजितया आतू रामचंद्र मी जानकी कांतू हत्यार अर्जुन असणाऱ्यांमध्ये रामचंद्र जानकी कांत ही माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलं. आज गुढीपाडवा वर्षप्रतिपदा आपल्या भारतीय पंचांगाची सुरुवात आजच्या दिवसापासून होते तो आजचा आपल्या करता पवित्र असणारा दिवस आजचा दिवस हा भारतवासी गुढ्या तोरण उभारून साजरा करतात. रामचंद्र वनवास संपून लंकेश्वराला देखील संपून परत अयोध्येमध्ये आले तो आजचा दिवस आजच्या पवित्र दिवशी रामचंद्राला दिलेल्या शब्दाप्रमाणे आपले प्राण आजच्या दिवसापर्यंत राखून देण्याचं वचन भरताने रामाला दिलेलं होत तो आजचा दिवस आज आजचा दिवस संपला तर अग्निकाष्ट भक्षण मी करेन आणि आपला वनवास संपून आणि आपला प्रिय बंधू भरताला दिलेला शब्द पाळण्यासाठी म्हणून रामचंद्र असं वर्णन आहे की पुष्पक विमानातून त्वरेने अयोध्येमध्ये रामचंद्र अयोध्येमध्ये आले तेव्हा अयोध्येच्या बाहेर एक आश्रम बांधून रामचंद्र परत येण्याची वाट पाहणारा भरत दुसऱ्या बाजूनेही तयारी करून होता. रामचंद्र आल्यानंतर रामचंद्रांची आणि भरताची भेट झाली. स्वामीजी म्हणत असत की एखाद्या चित्रकाराने मला राम आणि भरत यांची भेट असणार चित्र काढून दाखवावं असं म्हणत आहे. बारा वर्ष वनवासात गेलेले प्रभू आणि 12 वर्ष अयोध्येच्या बाहेर वनवासी जीवन जगणारे भरत दोघांच्याही चेहऱ्यावर कसे भाव आहे. रामचंद्र परत आल्यानंतर अर्थात भरताला आनंद झाला. सर्व अयोध्यावासियांनी कुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, अनेक 2 दिवस तेव्हापासून आपल्या घरात कुढ्या उभारून साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी एक विशेष कार्यक्रम आपण दरवर्षी करत असतो. मी स्वामीजींकडे यायला लागल्यानंतर मला अनेक आश्चर्यांना सुरुवातीला सामोरं जावं लागलं. त्याच्यामध्ये एक आश्चर्य होतं की गुढीपाडव्यासारख्या दिवशी किंवा दसऱ्यासारख्या विजयादशमी सारख्या दिवशी सकाळी अभरून ध्यानाकरता आणि कार्यक्रमाकरता लोक कसे काय जमतात असं आश्चर्य करणारा मी देखील अभरून येत असेल. स्वामीजींनी हे एक प्रेम निर्माण केला. त्याच परंपरेला अनुसरून आज आपले एक छोटासा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला संतप्त हेमंत दीक्षित एक भजन सांगेल, सामूहिक भजन आपण सर्वजण त्याच्या पाठोपाठ भजन म्हणूया.
Rama 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 Dinavatara Rama Vastavatara
રામદાસમણે તુજી અગમ્ય લીલા
રામદાસમણે તુજી અગમ્ય લીલા
રામ 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 જય રામ
રામ રામ રામ રામ જય રામ
તારી 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 રામ
તારી 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 રામ
થોડી 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 પ્રભ પાઠ રામ પ્રભ પાઠ
થોડી 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 પ્રભ પાઠ રામ પ્રભ પાઠ
અનન્ય શરણ રામી રામદાસ
અનન્ય શરણ રામી રામદાસ
સજ્જનગર ની વાત માધે રામદાસ માધે માધે રામદાસ માધે
સજ્જનગર ની વાત માધે રામદાસ માધે માધે રામદાસ માધે
રામદાસ માધે માધે રામદાસ માધે
રામદાસ માધે માધે રામદાસ માધે
વારણીની વાત માધે કલ્યાણ માધે માધે કલ્યાણ માધે
વાત માધે કલ્યાણ માધે માધે કલ્યાણ માધે
કલ્યાણ માધે માધે કલ્યાણ માધે
કલ્યાણ માધે માધે કલ્યાણ માધે
હરયુકિરની વાત માધે રામચંદ્ર માધે માધે રામચંદ્ર માધે
વાત માધે રામચંદ્ર માધે માધે રામચંદ્ર માધે
રામચંદ્ર માધે માધે રામચંદ્ર માધે
રામચંદ્ર માધે માધે રામચંદ્ર માધે
રામ 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 જપ સીતાભિરામ જપ સીતાભિરામ
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 રામ રામ જપ સીતાભિરામ
રામ રામ જપ સીતાભિરામ
રામ 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 જપ સીતાભિરામ જપ સીતાભિરામ
રામ રામ જપ સીતાભિરામ જપ સીતાભિરામ
રામ 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 જપ સીતાભિરામ
રામ 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 જપ સીતાભિરામ
રામ 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 જપ
વાલ્મિકીની રામાયણ પ્રશ્ન લીધેલો ઉત્તરે કડક સીતા સ્વામી લીધેલો રામાયણ છે અતિશય પ્રસિદ્ધ અને પ્રમાણક માનલો જાત આપણા મરાઠી ભાષિકાના યા તુલસી રામાયણાથી કશી કમી માહિતી હશે. त्या दृष्टीने गेले गुढीपाडव्याचे काही उत्सव तुलसीदासांनी रामायणाच्या कथेबद्दल जो गडा केलेला आहे आणि ते भावचरित्र रामाचं सांगितलेलं आहे त्याचं नाव ही रामचरित्र महाभाव त्याच्याबद्दल आपण थोडस समजून घेत असतो. संतोष नवीन आपल्याला रामचंद्रांच्या जीवनाविषयी तुलसीदासांनी लिहिलेलं काही सांगते.
हम सभी के जीवन का मकसद रामरूप होना है। संत कबीर कहते हैं कि मन के बहुत रंग है, क्षण क्षण बदले सोए, एक रंग में जो रंगे ऐसा विरला कोई। रामचरित मानस में प्रवेश करने के पश्चात अधिक से अधिक लाभ हो सके, ऐसा इसका एक सुंदर उपाय तुलसीदास जी ने बताया है। एक रंग में रंगने का उपाय, उसके लिए अनेक रंग में जो हम रंगे हैं, सांसारिक विषयों का चिंतन जो इस वक्त अगर चल रहा होगा तो दूर को काटे, और फिर किष्किंधा कांड में ऋषिमुख पर्वत पर सुग्राम और सुग्रीव का संवाद चल रहा है। चलिए वहां चलते। हनुमंत की मदद से प्रभुराम की कुछ महिमा सुग्रीव को मालूम हुई, और फिर सुग्रीव जो भयभीत था, भय के कारण इस पर्वत पर आ बैठा था बाली के भय से, तो प्रभुराम कहते हैं ये सुग्रीव सुनो, मैं एक ही बाण से बाली को मार डालूंगा, ब्रह्मा और रुद्र की शरण में जाने पर भी उसके प्राण न बचेंगे। और फिर प्रभुराम ने मित्रता इस विषय पर कुछ बड़े सुंदर लक्षण बताए। राम जी ने कहा जिन्हें स्वभाव से ही ऐसी बुद्धि प्राप्त नहीं है वे मूर्ख हट करके क्यों किसी से मित्रता करते हैं। मित्र का धर्म है कि वह मित्र को बुरे मार्ग से रोककर अच्छे मार्ग पर चलावे, उसके गुण प्रकट करे और अवगुणों को छिपा दे। वेत वेत मन तंक न धरई, बल अनुमान सदा हित करी, विपत्ति काल कर सतगुण नेहा, श्रुति कह संत मित्र गुण देहा। देने लेने में मन में शंका न रखे, अपने बल के अनुसार सदा हित ही करता रहे, विपत्ति के समय तो सदा सौगुणा स्नेह करे। वेद कहते हैं कि संत श्रेष्ठ मित्र के गुण लक्षण ये हैं। और फिर आसपास कुछ बड़े वृक्ष थे, सहज ही उन्होंने प्रभुराम जी ने उस वृक्ष को गिरा दिया, तो थोड़ा बल का प्रदर्शन और थोड़ा मित्रता के गुणों का लक्षण बताते हुए सुग्रीव के मन में पूरा विश्वास जता। और फिर सुग्रीव की समझ में आया कि प्रभुराम जी कौन है, और जितना समझ में आया है उससे सुग्रीव के मन में जो भय और द्वेष था बाली के प्रति, संतों के साथ हृदय परिवर्तन कैसा होता है और प्रभुराम साथ हो तो कैसा होता है। सुग्रीव ने कहा हे श्री राम जी, बाली तो मेरा परम हितकारी है। अचानक बाली उसका हितकारी नजर आने लगा, जिसकी कृपा से शोक का नाश करने वाले आप मुझे मिले, और जिसके साथ अब स्वप्न में भी लड़ाई हो तो जागने पर उसे समझकर मन में संकोच होगा। वैराग्य का ये लक्षण देखकर प्रभुराम जी मुस्कुराए, उन्होंने कहा ये सुग्रीव तुमने जो कहा है वह सभी सत्य है, परंतु हे सखा मेरा वचन मिथ्या नहीं होता, अर्थात बाली मारा जाएगा और तुम्हें राज्य मिलेगा, यह तो उधर तारा ने बाली की पत्नी तारा ने भी बाली को समझाने का प्रयास किया। उस पर बाली ने कहा ये डरपोक प्रिय, जैसे जैसे प्रभुराम किसी की ओर आते हैं, वो शत्रु हो या भक्त हो, वहां भी परिवर्तन होने लगता है, बाली तक में परिवर्तन होने लगा था। उसने कहा एक तरफ अहंकार कह रहा है हे डरपोक प्रिय, और दूसरी तरफ परिवर्तन कह रहा है कि सुनो श्री रघुनाथ जी समदर्शी हैं, जो कदाचित वे मुझे मारेंगे ही तो मैं सनात हो जाऊंगा, यानी परम पद को पा जाऊंगा। फिर موجود ہے. ہم جانتے ہیں کہ پہلے سگریو سے یدھ ہوا, سگریو مار کھا کر لوٹایا, پربھو رام نے کہا کہ میں پہچان نہ پایا, سگریو کے گلے میں ایک ہار ڈالا اور پنہ یدھ کے لیے بھیجا. اور پھر ایک کھن ایسا آیا کہ پربھو رام نے دیکھا کہ اب سگریو کی شکتی چھین ہو رہی ہے, تو انہوں نے ایک بان چلا کر بالی کی اور چلایا. بان کے لگتے ہی بالی ویاکل ہو کر پرتھوی پر گر پڑا, کنتو پربھو شری رام چندر جی کو آگے دیکھ کر وس کر اٹھ بیٹھا. بھگوان کا شیام شریر ہے, سمپل جٹا بنائے ہیں, لال نیتر ہے, بال لیے ہیں اور دھنس چڑھائے ہیں. بالی نے بار بار بھگوان کی اور دیکھ کر چت کو ان کے چرنوں میں لگا دیا. پربھو کو پہچان کر اس نے اپنا جنم سفل مانا, اس کے ہدے میں پریتی تھی پر مکھ میں کٹور وچن تھے. وہ شری رام جی کی اور دیکھ کر بولا, ہے گوسائی, آپ نے دھرم کی رکشا کے لیے اوتار لیا ہے اور مجھے ویادھ کی طرح چھپ کر مارا. میں ویری اور سگری پیارا کے ناش کس دوست سے مجھے آپ نے مارا. پربھو رام جی تو بھکت وتسل, انہوں نے کہا, ہے مورکھ, تم چھوٹے بھائی کی استری, بہن پتر کی استری اور کنیا یہ چاروں سمان ہیں, ان کو جو کوئی بری دشتی سے دیکھتا ہے اسے مارنے میں کچھ بھی پاپ نہیں ہوتا. ہے مورکھ, تجھے اتینت ابھیمان ہے, تم نے اپنی استری کسی پر بھی کام نہیں دیا. سگریو کو میری بھجاؤں کے بل کا آشرت جان کر بھی ارے ادھم ابھیمانی تم نے اس کو مارنا چاہا. اور پھر بالی نے ایک چپرائی دکھائی, اس نے کہا, ہے شری رام جی سنیے, سوامی سے میری چپرائی نہیں چل سکتی, ہے پربھو, انت کال میں اپنی گتی آپ کے شرن پا کر بھی میں پاپی کیسے رہا. وہ تو ان کی شرن میں آ گیا تھا. بالی کی اتینت کومل وانی سن کر شری رام جی نے اس کے سر کو اپنے ہاتھ سے سپرش کیا اور کہا, میں تمہارے شریر کو اچن کر دوں, تم پراڑوں کو رکھو. بالی نے ترنت کہا, ہے کرپا ندھان سنیے, منی گن انیک جنم سادھن کرتے ہیں, پھر بھی انتکال میں انہیں رام نہیں کہا جاتا, ان کے مکھ میں رام نام نہیں نکلتا, جن کے نام کے بل سے شنکر جی کاشی میں سب کو سمان روپ سے اویناشی گتی مکتی دیتے ہیں, وہ شری رام جی سوئم میرے نیتروں کے سامنے آ گئے ہیں. ہے پربھو, ایسا سنیوگ کیا پھر بن پڑے گا, اور ایسے اوسر پر ایسا مورکھ کون ہوگا جو ہٹ پوروک کلپ وکش کو کاٹ کر اس سے ببول کے بار لگا دے گا, ارتھات پورن کام بنا دینے والے آپ کو چھوڑ کر آپ سے اس نشور شریر کی رکشا چاہے گا. اور پھر باغی نے کہا, اب مجھ پر دیا درشٹی کیجیے اور میں جو بر مانتا ہوں اسے دیجیے, میں کرموش جس یونی میں جنم لوں وہی شری رام جی کے چرنوں میں پریم کروں. کلیان پرد پربھو, یہ میرا پتر انگت ونے اور بل میں میرے ہی سمان ہے, اسے سویکار کیجیے. اور پھر کان تیاگ دیے. اور اس کے بعد لکشمن سے پربھو جی نے کہا کہ سگریو کو یہ راجیہ دے دو اور یوراج پتر بالی پتر انگت کو دے دیں. اور پھر شری رام جی نے سگریو سے کہا کہ میں تو پرتیجا وش راجیہ میں پرویش نہیں کروں گا, پاس ہی پروشن پروت پر چھٹتے رہوں گا. اور پھر ایک بڑا ہی سندر نظارہ ہے کہ پربھو رام اور لکشمن دونوں ایک شلا پر بیٹھے ہیں, ورشا ریتو سماپت ہونے پر ہے اور شرد ریتو آرمبھ ہو رہا ہے. اس ریتو کا ورنن پربھو رام جی نے کچھ اس طرح کیا ہے کہ بڑے سارے سادھک اپیوگی باتیں وہاں سے ملتی ہیں. پربھو کا سہج کہنا بھی بڑا لابھداری رہتا ہے. شری رام جی نے کہا, دیکھو موروں کے جھنڈ بادلوں کو دیکھ کر ناچ رہے ہیں, جیسے ویراگیہ میں انورکت گرہست کسی وشنو بھکت کو دیکھ کر ہرشت ہوتے ہیں. بادل پرتھوی کے سمیپ آ کر نیچے اتر کر برس رہے ہیں, जैसे विद्या पाकर विद्वान नम्र हो जाते हैं। बूंदों की चोट पर्वत कैसे सहते हैं, जैसे दुष्टों के वचन संत सहते हैं। जल एकत्र होकर तालाबों में भर रहा है, राम जी कहते हैं, जैसे सद्गुण एक एक करके सज्जन के पास चले आते हैं। नदी का जल समुद्र में जाकर वैसे ही स्थिर हो जाता है, जैसे जीव श्री हरि को पाकर अचल आवागमन से मुक्त हो जाता है। चारों दिशाओं में मेंढकों की ध्वनि ऐसी सुहावनी लगती है मानो विद्यार्थियों के समुदाय वेद पढ़ रहे हों। अनेकों वृक्षों में नए पत्ते आ गए हैं, जिससे वे ऐसे हरे भरे एवं सुशोभित हो गए हैं जैसे साधक का मन विवेक प्राप्त होने पर हो जाता है। जो मछलियां अथाह जल में है वे सुखी हैं, जैसे श्री हरि के शरण में चले जाने पर एक भी बाधा नहीं रहती। कमलों के फूलने से तालाब कैसी शोभा दे रहा है, जैसे निर्गुण ब्रह्म सगुण होने पर शोभित होता है। वर्षा ऋतु के कारण पृथ्वी पर जो दीप भर गए थे वे शरद ऋतु को पाकर वैसे ही नष्ट हो गए हैं, जैसे सदगुरु के मिल जाने पर संदेह और भ्रम के समूह नष्ट हो जाते हैं। ऐसी अनेक बातें प्रभु राम जी ने लक्ष्मण से कही, पर अचानक लीला चल रही थी, शायद लीला का भान होया, और फिर प्रभु राम जी ने कहा, वर्षा बीत गई, निर्मल शरद ऋतु आ गई, परंतु गीता पिता की कोई खबर नहीं। एक बार कैसे भी पता पाऊं तो काल को जीत कर पल भर में जानकी को लिया, कहीं भी रहे यदि जीती होगी तो हे दास यत्न करके मैं उसे अवश्य लाऊंगा। राज्य खजाना नगर और स्त्री पा गया, इसलिए सुग्रीव ने मेरी सुधि बुला दी। जिस बाण से आराध राम क्रोधित होकर कह रहे हैं कि जिस बाण से मैंने बाली को मारा था उसी बाण से कल उस मूढ़ को मारूंगा। प्रभु राम का क्रोध देखकर लक्ष्मण जी ने तुरंत धनुष चढ़ाकर बाण हाथ में ले लिया, पर प्रभु राम स्वराम जी थे। लक्ष्मण का क्रोधावेश देखकर प्रभु राम जी ने कहा, तब दया की सीमा श्री रघुनाथ जी ने छोटे भाई लक्ष्मण जी को समझाया कि हे तात सखा सुग्रीव को केवल भय दिखा कर लिया। तो राम कथा ऐसे जारी रहती है। स्वामी जी आपके चरणों में प्रार्थना है कि प्रभु राम कथा का श्रवण और कथन जब भी हो वो राम रूप होने में हमें मदद।
आज आपण मला काही भक्ती गीता ऐकणार आहोत। ही भक्ती गीता माझ्या लहानपणीची आहेत, अगदी पूर्वीपासून आपण ऐकत आलेली अशी भक्ती गीता। श्री रामांचे चरण धरावे रघुपती आपुला पद स्पर्शाने, पावन मज केले घडी 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 चरण तुझे आठवितो रामा, रामचंद्र मन मोहन निधा जाणार आहे।
दर्शन मात्रे पावन भावे पावन मज के دیویندر ملا فصل دیویندر ملا فصل ادار پاپی گھر پتی دانش پر شاپ آئی دے خار بڑی پڑے خار بڑی پڑے پاون مد دن راتری کھڑ کھڑ دن راتری موج کھڑ کھڑ واٹ پانی جاپڑ ہونا کرونا من کو بننا سنجیون سنجیون پاون مد پاون مد رگھپتی اپنا پد پریشان پاون مد پاون مد
آٹھ وتی
रामचंद्रांच्या अवताराच्या आधीपासूनच परमात्मा म्हणजे राम हे समीकरण होतच होत. राम हे परमात्म्याचं नामच आहे. रामचंद्रांच्या अवताराच्याही पूर्वी व बांधावा। नारद महर्षींनी राम नाम दिलं परमात्म्याचं म्हणून, रामनामाचा अनुग्रह दिला आणि वाल्मिकी हे रामरूप परमात्मरूप असे होऊन गेले। सर्व जगताचा कर्ता, सर्व जगता असून निराळा अव्यक्त अक्षर निराकार सच्चिदानंद घन असा परमात्मा त्यांनीच सर्व विश्व निर्माण केलं, त्याच्यापासूनच सर्व विश्व निर्माण झालं। सर्व विश्व निर्माण करून देखील तो अस्मिता विरहित जणू आपण काही न केल्यासारखा असा राहिला। परमात्मा सगळ्या जगताचा कर्ता असूनही अकर्ता राहिला, अस्मितेने त्याच्यात बसल्यासारखा झाला। रामचंद्रांचं जीवन देखील सर्व काही करून देखील त्याच्यापासून अलिप्त असं राहून परमात्मा द्रष्टा देखील आहे आणि सृजन देखील तोच झालेला आहे असं परमात्म्याबद्दल म्हटलं जात। सृजन याचा अर्थ त्याच्या निर्मितीमध्ये देखील तोच ओतप्रोत भरून राहिलेला आहे। स्रष्टा आणि सृजन हे वेगवेगळेही असू शकतात। जसा एक चित्रकार चित्र चितारतो पण चित्रापेक्षा चित्रकार वेगळा असतो, चित्र वेगळं आणि चित्र निर्माण करणारा वेगळा। एखादा मूर्तिकार मूर्ती बनवतो त्या मूर्तीपेक्षा तो वेगळा असतो, मूर्तिकार वेगळा आणि मूर्ती वेगळी। हे सृजनच आहे तरी देखील स्रष्टा हा सृजनापेक्षा वेगळा असतो। परमात्म्यांनी सर्व जगत निर्माण केलं आणि त्या जगतामध्ये तोच ओतप्रोत भरून राहिला। जसा एखादा नर्तक असावा, नर्तकाला नर्तनापेक्षा वेगळा काढता येत नाही, त्याच्या नर्तनामध्येच तो असतो। जसा एखादा गायक आणि त्याचं गाणं हे एकमेकांपासून वेगळं काढता येत नाही, नर्तक स्रष्टा देखील असतो आणि सृजन देखील असतो, कला देखील होऊन राहतो। गायक गायक देखील असतो व्यक्ती म्हणून आणि गायनामध्ये तोच भरून असतो। हेही सृजनच आहे पण त्याच्यामध्ये स्रष्टा आणि निर्मिती सृजन हे एकरूप होऊन जात। तशा प्रकारचा संबंध परमात्मा आणि परमात्म्याने निर्माण केलेल्या सृष्टीचा राहतो। आणि रामचंद्रांचं वैशिष्ट्य असं की रामचंद्रांच्या सगळ्या क्रिया कृती परमात्मा आणि सृष्टी जशी असावी तशी रामचंद्र आणि रामचंद्रांच्या सगळ्या क्रियाकृती या एकरस एकरूप अशा होत्या। त्यांनी स्वतःच्या कृतीची जबाबदारी कधीही झटकली नाही। जसा परमात्मा सृष्टीमध्ये अस्मिता विरहित पण भरून राहिलेला आहे ओतप्रोत, तसे प्रभू रामचंद्र त्यांच्या सर्व जीवनामध्ये ओतप्रोत भरून राहिले। पण अस्मिता विरहित भरून राहिले, अहंकारा विरहित भरून राहिले असा असल्यामुळे त्यांनी त्रासिकेचा सहज वध केला। फक्त विश्वामित्रांची आज्ञा घेतली पण वधानंतर वध केल्याचा कोणताही अभिनिवेश किंवा अभिमान त्यांना स्पर्श करून राहिला नाही. आता आपण अहिल्येचं मोठं वर्णन वाचलं. अहिल्येचा उद्धार जाता जाता त्यांच्या पदस्पर्शाने झाला, पण त्या उद्धारामध्ये त्यांनी स्वतःला कधीही अडकून ठेवलं नाही. पण त्यांच्या पदस्पर्शाने उद्धार झाला ही सत्य घटनाच आहे. त्यांनी शिवधनुष्य सहज म्हणून उचललं, प्रत्यंत्या लावताना ते मोडलं, मोडून पडलं, पण उचलण्याचा अभिनिवेश नव्हता आणि मोडल्यानंतर आपल्या शक्तीचा कुठेही गर्व नव्हता. अशा प्रकारचं रामचंद्रांचं जीवन हे अतुलनीय. रामचंद्रांच्या जीवनावरून असं दिसतं की प्रेम आणि मैत्री भाव जर असेल तर सत्यच निष्पन्न होत. जे तथ्य आहे ते तथ्य गैरसमजाशिवाय केवळ तथ्य म्हणून सत्य म्हणून अस्तित्वात राहतं आणि ते गोड असतं. ते गैरसमज निर्माण करणारं नसतं. रामचंद्रांची आणि भरताची जेव्हा झाली, रामचंद्र वनात गेले आणि नंतर भरत अजोळ घराहून अयोध्येमध्ये परत आले, त्यांना घडलेला सगळा प्रकार समजला. रामचंद्रांना परत आणण्यासाठी विनवण्यासाठी म्हणून भरत अरण्यामध्ये चित्रकूट पर्वतावर गेले. रामचंद्रांची सगळ्या जगताकडे पाहण्याची दृष्टी प्रेमाची आणि मैत्रीची होती. लक्ष्मणाच्या मनात किंतू निर्माण झाला. लक्ष्मणाला असं वाटलं की भरत राज्यावर बसलेला आहे आणि चालून येतो आहे. रामचंद्रांची नाव निशाणीही मिटवण्यासाठी भरत मोठी सेना घेऊन येतो आहे असं लक्ष्मणाला वाटलं. आणि तशी पद्धत आहेच. जेव्हा एक राजा राज्यावर बसतो तेव्हा ज्या शिडीवरून तो वर चढला त्या शिडीवरून परत कोणाला चढता येऊ नये म्हणून तो ती शिडीच कापून टाकतो. पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा जो प्रयत्न झाला तो त्याच करता झाला. युधिष्ठिर युवराज म्हणून जाहीर केले गेले, पण यांना जर संपवलं तरच आपला मार्ग सुरळीत होईल म्हणून पांडवांना संपवण्याचाच घाट घातला गेला. आपल्या देशात औरंगजेबाने आपल्या भावालाही मारलं आणि वडिलांनाही मारलं, तो वेगळाच इतिहास आहे. तशा रीतीने भरत रामचंद्रांना मारायला आलेला आहे असा ग्रह लक्ष्मणाचा झाला. पण रामचंद्रांना मात्र अशा प्रकारे कधीही शंका आली नाही. रामांची आणि सुग्रीवांची भेट झाली ही अशाच प्रकारे झाली. रामचंद्रांचं जे सामर्थ्य होत, आता तुलसीदासांनी वर्णन केलेलं सात तमाल वृक्ष एका बाणाने रामचंद्रांनी जेव्हा पाडले, तोडून टाकले, तेव्हा सुग्रीवाला कल्पना आली की रामचंद्रांचं सामर्थ्य काय आहे. त्याला कल्पना आली की वालीला हे नक्की मारू शकत. पहिल्यापासून सुग्रीव आणि रामचंद्र यांची जी मैत्री झाली ती प्रेमावर आधारित होती. प्रेमाखेरीज दुसरं काहीही नव्हतं. रामचंद्र आणि गुहा निषादांचा राजा तरी रामचंद्रांना सांगितलं की तुम्हाला तुम्ही तिथून गेलेले आहात, मी तर निषाद देशाचा म्हणजे अरण्याचाच मी राजा आहे. तुम्हाला वनवासात पाठवलेलं आहे त्यामुळे वनात राहणं हेही होईल आणि तुम्ही राजा आता. तुम्ही माझ्या राज्याचा स्वीकार करा. पण रामचंद्रांचं प्रेम आणि मैत्रीभाव असा होता की त्यांनी गोहाची देखील समजून घातली. सर्वसाधारणपणाने अनोळखी व्यक्तीबाबत आपण संशयी असतो. तो जरा नीट सगळा समजला म्हणजे मग आपण बोलू, मग ठरवू, त्याचं वर्तन पाहू, अशी सर्वसामान्य जनरीतच असते. रामचंद्र सर्वांबरोबर मोकळे असत हे रामचंद्रांचं वैशिष्ट्य होत. रामचंद्रांची आणि हनुमंतांची प्रथम नाही, तेव्हा अशा प्रकारचे धनुर्धारी सुकोमल लोकबंधू पाहून हनुमंतांना मोठं कौतुक वाटलं. त्यांच्यापेक्षा वेगळ्या शरीर यष्टीचे, वेगळ्या वंशाचे, वानर वंशापेक्षा असे लोक पाहून हनुमंतांना जरा मौजी वाटली. रामचंद्रांची शालीनता, त्यांचं प्रेम, त्यांची दृष्टी आणि त्यांच्या अवतीभोवती एक पवित्र आधार भरून राहिलेली होती. तसं रामचंद्रांच्या शरीर यष्टीवरून हनुमंतांनी हे पराक्रमी आहेत हे ओळखलं आणि हनुमंत आणि रामचंद्र यांची भेट झाल्यावर त्यांना वंदन करून रामचंद्र त्यांना थांबायला सांगत होते. पण हनुमंत स्वतःची ओळख करून देतात की मी सुग्रीवाचा सचिव, ऋषमुख पर्वतावर माझे स्वामी राहतात, माझे मालक मोठ्या आपत्तीत सापडलेले आहेत, त्यांचं एक काम करण्यासाठी म्हणून मी बाहेर पडलेलो आहे, तेवढं काम करून मी परत येतो असं हनुमंत म्हणाले. हनुमंतांना असं लक्षात आलं की आपण सुग्रीवाला जाऊन सांगायला पाहिजे की ही दोन मंडळी मैत्री करण्यायोग्य आहेत, नाहीतर सुग्रीव चुकून त्यांना शत्रू समजायचा. आणि हनुमंत गेल्यानंतर रामचंद्र लक्ष्मणाला म्हणत होते की हा माणूस परत आला पाहिजे. हा म्हणाला की मी जाऊन येतो, पण हा परत येईल तर बरं होईल, कारण मला कितीतरी दिवसांनी एक विद्वान मनुष्य दिसला असं हनुमंतांना पाहून रामचंद्र म्हणाले. ते म्हणाले की माझा असा अंदाज आहे की वेद आणि व्याकरणाची याची पक्की बैठक आहे. हा जे बोलला त्याच्यात व्याकरणाची एकही चूक झाली नाही. साधारण वनवासी किंवा ग्रामीण व्यक्ती जसं बोलते तसा हा बोलला नाही. कोणत्या शब्दाचा कुठून उच्चार करावा हे देखील याला माहीत आहे. उरस्थम कंठगम वाक्यम वर्तते मध्यम स्वरम, कुठला शब्द कंठातून उच्चारायचा, कुठला पुरातून उच्चारायचा, कुठला नाभीतून उच्चारायचा हे हा बरोबर जाणतो. बोलताना याचं मुख, भुवया, हात, डोळे जेवढ्या प्रमाणात हलायला पाहिजेत तेवढ्या प्रमाणातच हलतात. हा बोलताना फाजील अभिनय करताना दिसला नाही. पहिल्या भेटीत हनुमंतांनी रामचंद्रांना कसं ओळखलेलं होतं आणि रामचंद्रांची देखील पारख कशी होती व्यक्तींची हे याच्यावरून लक्षात येत. आत्मीयता, प्रेम आणि मैत्रीनी रामचंद्रांनी सर्वांना जिंकलं. तसं आपण सर्वजण परमात्म्याच्या आत्मीयतेमध्ये आहोत. आपलं जीवन हे परमात्म्याच्या आत्मीयतेमध्ये आहे, प्रेमामध्ये आहे, विश्वासामध्ये आहे. विनोबा म्हणतात की उभ्या जगाशी वैर पत्करणारे वाघ सिंहांसारखे देखील झोप आल्यानंतर निश्चिंतपणाने परमात्म्याच्या मांडीवर टोकं ठेवून निश्चिंतपणाने झोपतात. जर त्यांना शंका असती तर काही जणांनी झोपावं आणि काही जणांनी पहारा करावा अशी योजना केली आहे. सगळं जगत हे परमात्म्याच्या आत्मीयतेच्या प्रेमाच्या सलगीच्या योगानी सुखी आहे आणि रामचंद्रांच्या जीवनामध्ये रामचंद्रांनी ही परमात्म्याची आत्मीयता सर्वांना दिली. युद्धाच्या वेळेला असं अशी वर्णनं आहेत की रामचंद्र त्यांच्या सेनेतल्या वानरगणांच्या अंगावरून हात फिरवत असत, त्यांच्या दुःख जखमा धुत असत, त्यांच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहिलं तरी देखील त्यांना बरं वाटत असे. वालीवधाची गोष्ट तुलसीदासांनी सांगितली की नवीन दादांनी आपल्याला रामचरित मानसावरून सांगितलं. त्याच्यामध्ये देखील रामचंद्रांनी वालीला मारलं पण आत्मीयता सोडली नाही. रामचंद्रांनी त्याला सांगितलं की तू काय केलेस, तू चुकलास म्हणून तुला मारलं. तरी देखील वालीने रामचंद्रांना विचारलं की मला दंड करण्याचा अधिकार तुला कोणी दिला, मी इथं राजा आहे. तेव्हा रामचंद्र असं म्हणाले की माझे वडील दशरथांनी अश्वमेध यज्ञ केलेला होता आणि सर्व पृथ्वी जिंकून घेतलेली होती. आम्ही सगळ्या पृथ्वीचे सम्राट आहोत. स्वतःबद्दल यथार्थ कल्पना होती आणि नियम असा आहे की जोपर्यंत दुसरा कोणी राजा अश्वमेध यज्ञ करत नाही तोपर्यंत आम्ही सम्राट आहोत. सांप्रत काळी माझ्या वडिलांच्या जागीवर माझा बंधू भरत विराजमान आहे. आणि भरताचा सेवक या न्यायानी साम्राज्याचा हस्तक म्हणून मी तुला मारला. तुझ्या अपराधाला दंड करण्याची आणि आम्हाला हवा तसा दंड करण्याची मुभा सम्राट म्हणून आम्हाला आहे हे एक आणि तुझी चूकच झालेली आहे. सुग्रीवाच राज्य हिसकावून घेतलंच हे ठीक आहे पण त्याची संपत्ती त्याची पत्नी हा तू अन्याय केला असं रामचंद्र म्हणाले. पण ते अशा भाषेमध्ये बोलले की त्याच्यात आत्मीयता होती, त्याच्यामध्ये प्रेम होत, त्याच्यामध्ये समजूत होती, समजावणी होती. मी प्रतिनिधी म्हणून तुला मारला, दंड करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि दंड कसा करायचा हे ज्याला दंड केला जातो त्यांनी सांगायचं नाही असं रामचंद्र म्हणाले. ते ठरवण्याचा अधिकार दंड करणाऱ्याला आहे. मी तुझ्याशी युद्ध केलेलं नाही कारण तुझ्याशी युद्ध करायचं मला काही कारणच नाही. तेव्हा असं म्हणतात की वाली देखील गहिवरला. वाली म्हणाला की तुमच्या हातून माझा जो मृत्यू होतो आहे त्यामुळं मला उत्तम गती लाभणार याच्यात शंकाच नाही असता आपण ऐकलं. पण वाडीने रामांचा हात हातात मागितला. स्वाभाविकपणाने पित्याच्या ममतेनी अंगदाबद्दल त्याला जी काळजी वाटत होती अंगदाचा हात हातात मागितला आणि रामचंद्रांचा आणि अंगदाचा दोघांचाही हात हातात घेऊन रामचंद्रांना म्हणाले की याला आपल्या पोटाच्या पोराप्रमाणे तुम्ही सांभाळात असं मला वचन द्या आणि तुमच्या शब्दावर माझा विश्वास आहे, तुमच्या वचनावर माझा विश्वास आहे. रामचंद्र जे जीवन जगले ते समग्रतेने जगले याचा अर्थ परमात्मा लीला करतो आहे हेही त्यांना माहीत होतं आपल्या देहाच्या अंगाने, आणि त्या लीलेमध्ये ते संपूर्णपणाने होते आणि अहंतेच्या अंगाने यत्किंचितही नव्हते असं असल्यामुळं मूळ परमात्म्याचं नाम, पण परमात्म्याचं नाम ठेवले जाणारे राम या नावाची कितीतरी मंडळी असू शकतात, पण रामचंद्रांचं जीवन म्हणजे परमात्म्याचं जीवन असं समीकरणच झालं. एवढंच नव्हे तर निर्गुण परमात्म्याला रामाच्या अवतारानंतर मूर्ती प्राप्त झाली, सगुण देह प्राप्त झाला. रामचंद्रांनी देह ठेवल्यानंतर देखील मूर्ती कायमच राहिली आणि त्या मूर्तीला भजत असताना आपण परमात्म्याला भजतो आहोत असा भाव कायम राहिला. अशा अशा प्रकारचं हे रामचंद्रांचा महिमा. मेधा तू फार चांगली गायलीस, हे म्हणतातचं भजन आणि नवीन निरूपण केलेलं रामचरित मानस अशा मोठ्या पवित्र घटनांनी आणि त्याच्या आधी केलेल्या ध्यानानी आणि ज्ञानेश्वरी वाचनानी आपला पाडवा वर्ष प्रतिपदा इथंच संपन्न झाली. आता आता उरलं ते श्रीखंडपुरी बासुंदीपुरी नाही का, खाण्यात जो आनंद आणि जितपत आनंद आहे तो आपण सगळे घेऊ, पण हा हा आनंद प्रथम घेतल्यानंतर मग सगळे आनंद जीवनातले घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपण ते जरूर घेऊ आणि ते घ्या असं कोणी कोणाला सांगायला लागत नाही, पण हा पारमार्थिक सुखाचा सोहळा अशा रीतीने इथं संपन्न झाला. हरी ओम सत्त बोला
पुंडली.
Yeah.